तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला वाद सुटल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. उद्यापर्यंत काँग्रेसचे सर्व नेते चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सहभागी होतील असा मोठा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. सांगलीबाबत काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालेलं आहे अशी माहिती देखील राऊतांनी दिली आहे. सांगलीच्या जागेवरून अद्यापही तिढा कायम आहे. अशातच विश्वजित कदम विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी हायकमांडच्या भेटीही घेत आहेत. सांगलीच्या रिंगणात महाविकास आघाडीमध्ये रंगलेल्या राजकीय नौटंकीचा आढावा घेऊयात या आमच्या खास रिपोर्टमधून.
सांगलीच्या राजकारणात राजकीय नौटंकी.
काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा.
पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्यात.
24 तासात सांगलीच्या जागेचा तिढा सुटणार. काँग्रेस नेते चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार. सांगलीच्या जागेचा तिढा अधिकच वाढताना दिसतोय. विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम हायकमांडच्या भेटी घेत आहेत. विशाल पाटील ही हायकमांडच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेत. अशातच उद्यापर्यंत काँग्रेसचे सर्व नेते चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सहभागी होतील असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय.
काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते. स्वतः विश्वजित कदम, स्वतः विशाल पाटील, इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील, विक्रम सावंत असतील, हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत, जुने काँग्रेसवाले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील.
एकीकडे राऊतांच्या दाव्यामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, दुसरीकडे राऊतांच्या नौटंकीच्या वक्तव्यावरून पुन्हा खटके उडाले.
काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सांगलीत सामील होते.
पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्यात. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात.
संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद कराव्यात असं नाना पटोलेंनी त्यांचा सगळा समाचार घेतला.
पुऱ्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला तर कळलेलं आहे काय हा मातोश्रीचा नाक्या आहे. हा दुसऱ्यांच्या कोट्यावर जाऊन पैसे घेऊन नाचणारी ही बाहुली आहे.
जागेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊतांनी सांगलीत ठाण मांडले. काँग्रेस सोबत वाटाघाटी करतानाच राऊतांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भेटींचा धडाका लावलाय. नागपुरातील बैठकीतून तोडगा न निघाल्यामुळे जागेचा तिढा दिल्ली दरबारी पोहोचलाय. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी दिल्ली हायकमांड सोबत चर्चा करतायत. विशाल पाटील विश्वजित कदमांचा शब्द अंतिम मानून पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार आहेत. सांगलीत काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली जात असल्याची माहिती समोर आली. अशातच संजय राऊतांनी थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याचा दावा केलाय. संजय राऊतांच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटातील नाराजी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. सांगलीच्या जागेची कोंडी फोडण्यासाठी काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.